नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतातल्या आणि परदेशातल्या लोकांकडेन आयज आपले विचार उक्तायतले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 119वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्कार, आकाशवाणी न्यूज संकेतस्थळार आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपाचेर प्रसारित जातली. तसेच आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर त्याचे थेट प्रक्षेपण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत आकाशवाणी रोखडोच प्रादेशिक भाषांनी हो कार्यावळ प्रसारित करतले. गोयच्या 8वे विधानसभेचे 9वे अधिवेशन 24 मार्चा सावन सुरू जातले. राज्यपाल श्रीधरन पिल्लई हांणी हे संबंधीची अधिसुचोवणी जारी केल्या. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24, 25 आणि 26 मार्च असे 3 दीस चलतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत अधिवेशनात 2025-26 वर्षाचो अर्थसंकल्प सादर करतले. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाले उपरांत फेब्रुवारीत राज्याचो अर्थसंकल्प सादर करतात. पूण अर्थसंकल्पाची तयारी आणि खात्याचे बसकेक लागून फेब्रुवारीच्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर जावंक शकलो ना. राज्यात कर वसुली वाढिल्ल्यान फाटल्या वर्षाच्या तुळेत अंदूच्या अर्थसंकल्पात खात्यांखातीर व्हड तजवीज असतली. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा हांणी काल महाराष्ट्रातल्या पुणे शहरात अस्तंत विभागीय मंडळाचे 27वे बसकेचे अध्यक्षपद सांभाळे. हे बसकेत महाराष्ट्र, गुजरात आणि गोयचे मुखेलमंत्री, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दिवाचे प्रशासक, महाराष्ट्राचे उपमुखेलमंत्री असे जायते मानेस्त हजर आशिल्ले. तसेच केंद्रीय घर सचिव, आंतरराज्य परिषद सचिवालयाचे सचिव, सहकार मंत्रालयाचे सचिव, अस्तंत प्रदेशाचे राज्यांचे मुखेल सचिव आणि राज्य आणि केंद्रीय मंत्रालय तसेच खात्यांचे हेर वरिष्ठ अधिकारी लेगीत हे बसकेत हजर आशिल्ले. 6 वर्सां आदलो रामायण हो ग्रंथ आयज लेगीत तितलोच नवो दिसता. तातूंतली साहित्य मूल्यां नव्या लेखकांची अभ्यासची अशें गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सामंत हांणी सांगले. ते फोंडा वाचक सल्लागार समितीन घडोवन हाडिल्ल्या डॉ राम मनोहर लोहिया स्मृती व्याख्यान माळेच्या पहिल्या व्याख्यानात रामायण महाकाव्यातील साहित्य मूल्य आणि जीवन मूल्य या विषयाचेर उलयताले. फोंडा विश्व हिंदू परिषद सभागरात सुरू आशिल्ल्या ह्या 3 दिसांच्या व्याख्यान माळेचे हे 19वे वर्स. आयज आयतारा 23 तारखेक समाज भान येतना ह्या विषयाचेर डॉ दत्ताराम भास्कर देसाई हांचे उलोवप जातले. सोमारा 24 फेब्रुवारी दिसा म्हजे व्यसन वाचन आणि लेख ह्या विषयाचेर माया खरंगटे हांचे उलोवप जातले. आपलो इतिहास आपणे केन्नाच विसरूंक जायना. तसेच प्रत्येक काळात लेखन जावपाक जाय. तशें केल्यारूच ताचे दस्तऐवज स्वरुपात बरोवप फुडल्या पिळगेक त्या त्या वेळावेल्यो घडणुको इतिहास समजून घेवपाक मजत जातली अशें मत नामनेचे ज्येष्ठ कोंकणी कथाकार दामोदर मावजो हांणी व्यक्त केला. गोंया भायर जे गोंयकार नोकरी वा वेवसाय निमतान गेले तांणी दुसऱ्या राज्यांत राबितो करतना थंयच्या जडणघडणीत योगदान दिले. आपणें कोंकणीपण गोंयकारपण तिगोवन ते रावले, परत गोंयांत आयले आणि तांकां अणभवाक आयिल्ले खीण तांणी लेखन केले अशें साहित्य अकादमी आणि उच्च शिक्षण संचालनालय तशेंच विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या कोंकणी साहित्यात देश परदेश ह्या परिसंवादाच्या उक्तावण सुवाळ्यात प्रमुख वक्ते म्हण उलयतना मावजो हांणी म्हळां. राष्ट्रीय आविष्कार सप्तक कार्यावळीच्या दुसऱ्या पावड्यार उदका संवर्धन विषयाचेर जावपी जागृताय कार्यावळींनी माध्यमिक शाळांनी वांटेकार जावचे अशें आवाहन राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्यो संचालिका सरिता गाडगीळ हांणी केला. ह्या कार्यावळीच्या पहिल्या पावड्यार सबंद देशभर वृक्षारोपण कार्यावळीक चालना दिल्ली. उदकाचे संवर्धन, ताचो योग्य वापर, पावसाच्या उदकाची साठवण अशा साबार विषयांचेर विद्यार्थ्यांखातीर कार्यावळी आखच्यो आणि 31 मार्च मेरेन ताचो अहवाल गुगल लिंकावरवी अपलोड करचो अशें SCERT सांगला. स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या शारिरीक शिक्षण आणि खेळा खात्यान 2024-25 शिक्षणीक वर्सा खातीर 4थी वर्सुकी खेळगड्यांची सर्त यशस्वीपणान घडून हाडली. ह्या सर्तीत वट्ट 96 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सर्तींनी सक्रियपणान वांटो घेतलो. ह्या वेळार बोरी पंचायत सरपंच जयेश नायक हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. ह्या सर्तीत ट्रॅक सर्ती, मैदानाचेर सर्ती आनी हेर सर्तींचो आस्पाव आशिल्लो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.